एक लहान मुलगा आपल्या बाबांबरोबर आगगाडीत बसून गावी चालला होता आणि त्याचे बाबा पुस्तक वाचत बसले होते. तेवढ्यात मध्येच तो मुलगा आपल्या बाबांना म्हणाला,
बाबा 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 हे स्टेशन कुठले?
बाबा म्हणाले, मला माहित नाही, गप्प बस, पुस्तक वाचू दे. पुन्हा 10 मिनिटांनंतर मुलगा म्हणाला,
बाबा 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 जे स्टेशन गेले ना त्याचं नाव काय होत?
बाबा म्हणाले, गादाडा गप्प बस, मला पुस्तक वाचू दे. पुन्हा तो मुलगा 5 मिनिटांनंतर म्हणाला,
बाबा बाबा सांगा ना मगाशी जे स्टेशन गेले ना त्याचं नाव काय होत?
बाबा म्हणाले, अरे कशाला डोकं खातोयस, तुला काय करायचंय? मुलगा म्हणाला,
नाही काय झालं माहितीये, मगाशी ना त्या स्टेशनवर आई पाणी आणायला उतरली होती.